chinimandi.com पॉडकास्ट
वीझी डेली शुगर मार्केट अपडेट. मंगळवार 2 जुलै 2019. डोमेस्टिक मार्केट. आठवड्याच्या सुरुवातीला देशभरातील साखर बाजारात शांतता दिसली. महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव 3100 ते 3140 रुपये ओपन राहिले, तर दुसरीकडे रिसेलचा व्यापार 3010 ते 3040 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये भाव 3220 ते 3350 रुपये, तर रिसेलचा व्यापार 3120 ते 3210 रुपयात झाला. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये राहिला. तामिळनाडूमध्ये GST सोडून साखरेचे भाव 3225 ते 3320 रुपये होते. इंटरनॅशनल मार्केट. बाजारात काही मोठी हालचाल दिसून आली नाही. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव $324.10, तर US साखरेचा व्यापार 12.39 सेंट्स होता. कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $336 ते $338 आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव $352 ते $355 राहिले. एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 21,000 ते 21,300 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 22,000 ते 22,200 रुपये प्रति मेट्रिक टन होती. करन्सी आणि कमोडिटी. रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 68.92 होता, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 3.8 राहिला. क्रूड फ्युचर्स 4051 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $58.70 होते. इक्विटी. BSE 30 सेन्सेक्स 129 अंकांनी वाढून 39,816 अंकांवर, तर NSE निफ्टी 44 अंकांनी वाढून 11,910 अंकांवर राहिला.